नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक लोकसभेत सादर. गुजरातमध्ये आणंद इथं होणार स्थापना. महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रकात 23,778 कोटी रुपयांची तरतूद. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 13 सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर. आणि 11वा गोविंद सन्मान ज्येष्ठ संगीत गुरु विदुषी सीताभावी राम मोहन राव यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर आज संसदेत चर्चा सुरू झाली. लोकसभेत भाजपचे रामवीर सिंह बिधुडी यांनी तर राज्यसभेत भाजपच्या किरण चौधरी यांनी चर्चेला प्रारंभ केला. त्यापूर्वी राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर महाकुंभाच्या मुद्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. या आणि इतर मुद्यांवरून विरोधकांनी दिलेले स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळले. त्याच्या निषेधात काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतल्या मृतांबाबत केलेल्या विधानावर सत्ताधारी पक्ष आक्षेप घेतला. सभापतींनीही त्यांना हे विधान मागे घेण्याची सूचना केली. तृणमूलचे डेरेक ओब्रायन, द्रमुकचे एम षणमुगम, शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनी या चर्चेत सहभाग घेतला. लोकसभेत भाजपचे रविशंकर प्रसाद, द्रमुकच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष, समाजवादी पक्षाचे नरेश पटेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ अमोल कोल्हे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यासह विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या चर्चेत सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत गांधी यांनी केलेल्या विधानावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही गांधी यांचं हे विधान खोडून काढलं आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 आज लोकसभेत सादर करण्यात आलं. गुजरातमध्ये आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथं दिलं जाईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज सुरू आहे. 13 आखाड्यांमधल्या साधू संतांसह जगभरातील कोट्यवधी भाविक पवित्र संगमावर श्रद्धास्नान करत आहेत. दुपारपर्यंत सुमारे 25,000,000 अधिक भाविकांनी अमृत स्नान केलं आहे. दरम्यान यंदाचा हा महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 35 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन असून त्यासाठी व्यवहार्यता तपासून पाहावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतल्या कार्बनचं प्रमाण शोधणं, मातीच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती, तणाचे प्रकार ओळखणं, मातीचं तापमान, पिकांवरची कीड तसंच रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं एआयच्या वापरामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे एआयच्या प्रायोगिक तत्वावर साठी या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिनं आपल्या त्रिवेणी अल्बमकरता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. लॉस एंजेलिसमध्ये आज 67वा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रिका टंडन यांचं ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. भारतीय संस्कृतीवरील प्रेम आणि संगीतकार म्हणून टंडन यांनी केलेल्या कामगिरीचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात कौतुक केलं. टंडन यांची कामगिरी देशवासियांसाठी प्रेरणास्रोत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रकात 23,778 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
4,60,000 करोड चे नए प्रोजेक्ट सँक्शन. महाराष्ट्र कॉस्ट का एलोकेशन इसका रिकॉर्ड एलोकेशन है 23,778 करोड़ रुपए का एलोकेशन है। महाराष्ट्र में काम भी बहुत तेजी से चल रहा है।
दक्षिण पूर्व रेल्वे विभागाच्या अंतर्गत 92 रेल्वे स्थानकापैकी 30 स्थानकं दिव्यांगांसाठी सुलभ आणि सोयीस्कर करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे। कोकण रेल्वेचं विद्युतीकरण 100% पूर्ण झालं असून कोकण रेल्वे ही आता हरित रेल्वे झाली आहे। डिझेलसाठीच्या खर्चात दरवर्षी 190 कोटी रुपयांची बचत होत आहे अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली। ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते। याबाबत अधिक माहिती देताना झा म्हणाले,
इलेक्ट्रिफिकेशन से कोंकण रेलवे 100% इलेक्ट्रीफाइड रेलवे है और जो हमारा ईंधन का कॉस्ट है, जो पहले हम डीजल इंजन से गाड़ियां चलाते थे उसके खर्चे में और जो बिजली इंजन से गाड़ियां चलती हैं, कोंकण रेलवे को लगभग 190 करोड़ की हर साल से बचत हो रही है।
सलग दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI 5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे। 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने पहिला T20 विश्वचषक 2023 शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली जिंकला होता, तर निकी प्रसाद हिच्या नेतृत्वाखालील महिला संघाने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 13 सुवर्णपदकांसह 3र्या स्थानावर आहे, मात्र 25 रौप्य आणि 17 कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्राने सर्वाधिक 55 पदकं जिंकली आहेत। सेनादल संघाला 18 आणि कर्नाटकला 17 सुवर्णपदकं मिळाली आहेत। मणिपूर 11 सुवर्णपदकांसह 4थ्या तर मध्यप्रदेश 9 सुवर्णपदकांसह 5व्या स्थानावर आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पहलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर 3 वर्षांची बंदी घातली आहे। या दोन्ही पहलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 85 वाद घालत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी दिली आहे। 11वा गोविंद सन्मान ज्येष्ठ संगीत गुरु विदुषी सीता भाभी राम मोहन राव यांना जाहीर झाला आहे। 11,000 रुपये सन्मानपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। सीता भाभी या गेली 7 दशके संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत। येत्या 28 मार्चला छत्रपती संभाजीनगर इथं गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल। गरुड अकॅडमीचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त गेली 18 वर्षे या स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा V.V. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या मुक्ती सोपान्यास संस्थेला जाहीर झाला आहे। स्मृतीचिन्ह आणि 15,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। आज हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे। बीड इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात येत्या 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी भारतरत्न नानाजी देशमुख अँड आर्किटेक्ट ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया या विषयावर राष्ट्रीय परिषद होणार आहे। या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये नानाजी देशमुख यांनी केलेल्या ग्रामीण विकासाच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ सुहास मोराळे यांनी दिली। डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी हे या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचं मोराळे यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर इथं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना ब्राह्मण महिला मंच आणि यशस्वी उद्योजिका समूह यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। विविध क्षेत्रातील महिलांना सेवारत्न, समाजरत्न, शिक्षणरत्न, आरोग्यरत्न, कलारत्न आणि उद्योगरत्न असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले। नांदेड विभागात रेल्वे तिकीट खिडकीवर तिकीट खरेदी करण्यासाठी नांदेड विभागातील सर्व 70 स्थानकांवर QR कोड सुविधा विस्तारित करण्यात आली आहे। रेल्वे वापरकर्त्यांसाठी कॅशलेस व्यवहाराची ही सुविधा सुरुवातीला महत्वाच्या स्थानकांच्या प्रमुख काउंटरवर लागू करण्यात आली होती, ती आता विभागातील सर्व काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे। सर्व रेल्वे वापरकर्त्यांना तिकीट खरेदीसाठी या संधीचा उपयोग करण्याचं आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी केलं आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ। त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक लोकसभेत सादर। गुजरातमध्ये आनंद इथं होणार स्थापना। महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रकात 23,778 कोटी रुपयांची तरतूद। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 13 सुवर्णपदकांसह 3र्या स्थानावर आणि 11वा गोविंद सन्मान ज्येष्ठ संगीत गुरू विदुषी सीताभाभी राम मोहन राव यांना जाहीर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।